नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो: म्हजे घर येवजण दर एकल्याच्या घरा मेरेन पावन फुडले वेंचणुके मेरेन दर एकल्याच्या नावाचेर घर जातले अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिला. पोरणे गोंय चर्चीत सेंट फ्रांसीस झेवियर हांचे फेस्त व्हडा उमेदीन मनयले. दिव्यांग लोकांक समान वागणूक दिल्यारूच समाजाची खऱ्या अर्थान उदरगत जावंक शकता अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हणला. शिकपाची प्रक्रिया सोपी करपा खातीर दरेक शाळेन तंत्रज्ञानाचो वापर करप म्हत्वाचें आसा अशें शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक सिंधू प्रभुदेसाय हांणी सांगले. आता पुराय खबरो: म्हजे घर येवजण दर एकल्याच्या घरा मेरेन पावन फुडले वेंचणुके मेरेन दर एकल्याच्या नावाचेर घर जातले अशें आश्वासन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिला. घर नावार जाल्यार विरोधकांच्या पोटात कित्याक दुखता हे विशीं विरोधकांक प्रचारा वेळार जाप विचारपाचें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केले. खोर्ली मतदारसंघाचे उमेदवार श्रिद्धेश श्रीपाद नायक हांच्या प्रचाराचो शुभारंभ मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं जालो. हे वेळार आमदार राजेश फळदेसाय, उमेदवार श्रिद्धेश नायक आनी हेर कार्यकर्ते हाजीर आशिल्ले. राज्यात सध्या डबल इंजीन सरकार आसा. दोनूय जिल्लो पंचायतीचेर झेंडो लावन ते ट्रिपल इंजीन जावपाची गरज आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. हे वेळार कुंभार जुळेचे आमदार राजेश फळदेसाय आनी उमेदवार सिद्धेश नायक हांची भाषणां जाली. भारतीय जनता पक्षाचे फुडारी वा उमेदवार हे पैशे करपाक राजकारणात येवंक नात, ते जनतेची सेवा करपाक आयल्यात. हाका लागून गृह आधार, लाडली लक्ष्मी अशो कल्याणकारी येवजण्यो सुरू जाल्यात. कल्याणकारी येवजण्यो नेटान चालीक लावपासयत उदरगती खातीर भाजपाक मतदान करपाचे आवाहन मुखेलमंत्र्यांनी केले. सेंट फ्रांसीस झेवियरच्या फेस्ताक आयज गोंयासयत संसारभरातल्या भाविकांनी व्हडा आंकड्यान हाजेरी लायिल्ली. ह्या वेळार ख्रिस्ती धर्माप्रमाण धर्मीक विधीसयत प्रार्थनेची मिसा जाली. ह्या वेळार गोंयासयत सिंधुदुर्ग, बेळगाव, कोल्हापूर वाठारातल्या भाविकांनी फेस्ताक हाजेरी लायिल्ली. सेंट फ्रांसीस झेवियराचे फेस्त संसारभर गोंयच्या सायबाचे फेस्त म्हूण फामात आसा. ह्या वेळार ऑक्झिलरी बिशप सिमियांव फर्नांडीस, गोंयचे आर्च बिशप कार्डिनल फिलीप नेरी फेराव, पोर्ट ब्लेअरचे बिशप एमेरिटस एलेक्स डायस आनी हेर पाद्रींनी मिसाक हाजेरी लायिल्ली. अंदू सेंट फ्रांसीस झेवियराच्यो नेवेन्ना आनी फेस्त विश्वास आमकां निराश करिना, देखून सेंट फ्रांसीस झेवियरा सारके आमी आशेचे यात्रे करू जाऊया ह्या संकल्पनेचेर आधारित आशिल्लो अशी माहिती ह्या वेळार आर्च बिशप फिली नेरी फेराव हांणी भाविकांक दिल्या. संयम सांबाळात, ताची कुयदाद घेयात. मनशान स्वताच्या सुवार्थाक लागून धर्तरेचो संयमाचो इबाड सुरू केला. हे सगळे बंद जावपाची गरज आसा. संसारभर चलिल्ली ही बाब गोंयात लेगीत दिश्टी पडटा. दोंगर कापप, झाडां मारप, उदरगतीच्या नांवार गरज नाशिल्ले व्हड प्रकल्प, कोयराचो प्रश्न, उदक आनी वाऱ्याचे प्रदुशण ह्या सगळ्याक लागून सैम पेड्यार जावपाक लागला. सैमाचे नवे रूप करपाक जण एकल्यान मुखार येवप गरजेचे असो संदेश मिसा वेळार दिलो. मोगान रावन संवसारातलो एकचार तिगून दवरया असोय संदेश ह्या वेळार दिलो. फेस्ताची फेरी वर्स पद्दती प्रमाण व्हडा प्रमाणात ह्या वर्सा लेगीत भरिल्ल्याचे ह्या वेळार दिश्टी पडले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, आमदार विजय सरदेसाय, आदले मुखेलमंत्री चर्चिल आलेमांव आनी हेर मंत्री फुडाऱ्यांनी फेस्ताक हाजेरी लायिल्ली. भाविकां खातीर आवश्यक त्या सुविधांची वेवस्था फेस्ता खातीर सरकारान केल्या. हे फेस्ता निमतान सगळ्या धर्माचे लोक चर्चीत येतात अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार सांगले. शिकपाची प्रक्रिया सोपी करपा खातीर दरेक शाळेन तंत्रज्ञानाचो वापर करप म्हत्वाचें आसा अशें शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक सिंधू प्रभुदेसाय हांणी सांगले. कुट्टी फोंडा हांगासल्ल्या दादा वैद्य हायस्कूलच्या स्मार्ट क्लासाचे उक्तावण केल्या उपरांत त्यो उलयताल्यो. दादा वैद्य हायस्कूलाच्या शिक्षकांनी आपल्या शाळेक स्मार्ट बोर्ड दिल्या खातीर तिणें शिक्षकांची तोखणाय केली. आतां शिक्षकांक शिकोवपा खातीर तंत्रज्ञान आपणावचें पडटलें अशें तिणें शिक्षकांक सांगले. अमेय विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप खांडेपारकर, सचिव भार्गव कोरडे, कोषाध्यक्ष मयुरेश खंवटे, वेवस्थापक सुभाष जाण, मुख्याध्यापिका सुषमा पाटील आनी वेवस्थापनाचे हेर वांगडी तशेंच शिक्षक आनी विद्यार्थी ह्या सुवाळ्याक हाजीर आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी.
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
आता मुखावेल्यो खबरो। दिव्यांग लोकांक समान वागणूक दिल्यारूच समाजाची खऱ्या अर्थान उदरगत जावंक शकता अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हणला। नवी दिल्लींत दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरणा खातीर राष्ट्रीय पुरस्कार भेटवण सुवाळ्यात त्यो उलयताल्यो।
इसी समाज को सही अर्थ में विकसित माना जा सकता है जिसमें दिव्यांगजन की बराबर की भागीदारी हो। दिव्यांगजन संवेदनशीलता और कोरोना के पात्र नहीं है, ये बराबरी के हिस्सेदार है।
मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिसा निमतान दिव्यांगांक स्वाभिमान, सुलभताय आणि समान संद सुनिश्चित करपाच्या सरकाराच्या संकल्पाचेर भर दिलो। दिव्यांग व्यक्तींनी आपल्या सृजनशीलतायेन आणि निर्धारान विंगड विंगड मळार उत्कृष्ट कामगिरी केल्या असे ताणी सोशल मीडिया पोस्टावरवी म्हळा। भलायकी सचिव यतींद्र मळारकर हांच्या अध्यक्षतेखाला राज्य कार्यदळ समितीच्या नियमित लसीकरण आणि पल्स पोलिओ कार्यावळी खातीर बसका झाली। या बसकेत नियमित लसीकरण कार्यावळीची स्थिती, एमआर निर्मूलन आणि निरीक्षण हांचो नियाळ घेतलो आणि राष्ट्रीय लसीकरण दिसा खातीर तयारी करपाविषयी चर्चा झाली। हे बसकेत भलायकी सचिव डॉ रुपा नायक, राज्य इम्युनायझेशन अधिकारी डॉ उत्तम देसाय आणि समितीचे हेर वांगडी हजर आशिले। सरकारान संचारसाथी ॲपाची वाढती स्वीकृताय मतीत घेऊन मोबाईल फोन निर्मात्यांक हो ॲप प्री इन्स्टॉल करप सक्तीचे ना असे सांगला। नागरिकांक खंयच्याय वेळार हो ॲप अनइन्स्टॉल करपाक मेळटा असे सरकारान स्पष्ट केले। मजगती केंद्रीय संचारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी आयज विरोधकांनी केल्ल्या हेरागिरीचे आरोप न्हयकारले आणि संचारसाथी ॲपावरवी हेरागिरी करप शक्य ना असे सांगले।
ऐप और पोर्टल के आधार पर 1.5 करोड़ मोबाइल कनेक्शन देश के अंदर डिस्कनेक्ट हुए हैं जो फ्रॉडुलेंट है। करीब 26 लाख स्टोलन हैंडसेट हम लोग ने ट्रेस की और 41 लाख मोबाइल कनेक्शन डिस्कनेक्ट हुए हैं। 6 लाख फ्रॉड हम लोग ने ब्लॉक किए।
गोयातल्या मुखेल वेचणूक अधिकारी कार्यालयान आयज जाहीर केले की सांजे 4 मेरेन 11,70,267 गणना फॉर्म जे राज्याच्या मतदार वळेरीच्या चालू आशिल्ल्या विशेष सघन पुनरावृत्ती म्हळ्यार SIRचो भाग म्हणून सध्याच्या 11,85,034 मतदारांपैकी 98.75% आसात ते एकठांय केल्यात आणि तांचे डिजिटायझेशन केला। मुख्य वेचणूक अधिकारी कार्यालयान सगळ्या मतदारांक विनंती केला की अजून ज्यांचे गणना फॉर्म सादर करूंक ना तांनी ते बेगिनात बेगीन दिवचे। गणना फॉर्म सादर करपाची निमाणी तारीख 11 डिसेंबर मेरेन वाढयल्या। अधिक सोयी खातीर मतदार तांचे गणना फॉर्म voters.eci.gov.in या संकेतथळावरवी ऑनलाईन सादर करूंक शकतात। गोय सरकाराच्या नुस्तेमारी संचालनालया वतीन 9 ते 11 जानेवारी 2026 मेरेन कांपाल मैदानाचेर एक्वा गोवा मेगा फिश महोत्सवाचे आयोजन केला। गोयचे विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोकांक नुस्तेमारी व्यवसायाविषयी शिक्षणिक आणि तंत्रज्ञानाचो अनुभव करून दिवपा खातीर दर वर्सा खासा पद्धतीन हो महोत्सव आयोजित करतात। महोत्सवात वेगवेगळ्या जातीचे नुस्ते आणि सागरी जीवावळींच्या प्रदर्शनासहित विंगड विंगड सर्ती, खाणा जेवणाचे स्टॉल, लोकनाच आणि हेर मनरिजवणीच्या कार्यावळींचो आस्पाव आसतलो। नुस्तेमारी व्यवसायकांक सरकारी येवजणो आणि नुस्तेमारी व्यवसायातल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून दिवप तशेंच युवकांक ह्या व्यवसायाकडेन आकर्षित करप हो या महोत्सवाचो हेत आसा। पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडात चड तापमान 32.3 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे तापमान 21.8 अंश सेल्सियस नोंद जाला। तशेंच फुडले कांय दीस राज्यात हवामान सुके उरपा सयत सकाळच्या वेळार धुके पातळपाची शक्यताय खात्यान उक्तायला। अभिनव तेज राणा आणि कर्णधार सुयश प्रभुदेसाय हाच्या वेगवान अर्धशतकाच्या जोरार गोयान सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट सर्तीच्या लीग मॅचीत मध्य प्रदेशाक 7 विकेटींनी हारायलो। गोय क्रिकेट संघटनेन विजय मर्चंट 16 वर्सा सकयल्या क्रिकेट सर्ती खातीर गोयचो पंगड जाहीर केला। आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो। म्हजे घर येवजण दर एकल्याच्या घरा मेरेन पावन फुडले वेचणुके मेरेन दर एकल्याच्या नावाचेर घर जातले असे आश्वासन मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी दिला। गोयच्या फामाद सेंट फ्रांसिस झेवियराच्या फेस्ताक आयज गोयासयत संवसारभरातल्या भाविकांनी व्हडा आंकड्यान हाजेरी लायिल्ली। दिव्यांग लोकांक समान वागणूक दिल्यारूच समाजाची खऱ्या अर्थान उदरगत जावंक शकता असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळा। इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो। आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर। नमस्कार।